आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. आदिवासी विकास विभागाच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं उद्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचे 2024 राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर. आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमानात घट. नागपूरचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर. आता सविस्तर बातम्या. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या गडचिरोली दौऱ्याबाबत समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टवर पंतप्रधानांनी ही प्रतिक्रिया दिली. गडचिरोली जिल्ह्यातली विकासकामं, अहेरी ते गर्देवाडा बस सेवेला प्रारंभ, 11 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासामुळे जीवन सुलभतेला निश्चितच चालना मिळेल आणि आणखी प्रगती साधण्याचा मार्ग मोकळा होईल असं नमूद केलं. महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात आकारी पड जमिनीसंदर्भातल्या तरतुदीत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित होते. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत वैयक्तिक खाते उघडायला तसंच महामंडळ सार्वजनिक उपक्रम यांच्याकडचा अतिरिक्त निधीचा गुंतवणूक प्राधिकृत करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी युनिक आयडी तयार करण्याचा तसंच सर्व समाज विकास महामंडळ एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. ई ऑफिसच्या धर्तीवर ई कॅबिनेटचं सूतोवाच या बैठकीत करण्यात आलं. राज्य मंत्रिमंडळाचा संपूर्ण मसुदा टॅबच्या माध्यमातून हाताळला जावा, यातून कागदाची बचत होऊन पर्यावरण जपलं जाईल ही त्यामागची भावना असल्याचं सांगण्यात आलं. माजी प्रधानमंत्री डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल या बैठकीत शोकप्रस्ताव मांडून मंत्रिमंडळानं त्यांना आदरांजली वाहिली. डॉ मनमोहन सिंग यांचं कार्य देश कायम स्मरणात ठेवेल अशी भावना मंत्रिमंडळानं व्यक्त केली. महाराष्ट्र पोलीस दल आज आपला वर्धापन दिन साजरा करत आहे. 1961 तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी याच दिवशी महाराष्ट्र पोलीस दलाला स्थापना दिनाचा ध्वज प्रदान केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस दिनानिमित्त पोलीस दलातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये देशात रोजगार निर्मितीमध्ये 36% इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं कामगार आणि रोजगार मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. 2014-24 या काळात देशात 17 कोटीपेक्षा जास्त अतिरिक्त रोजगार निर्माण झाला तर गेल्या वर्षभरात देशात 60 लाख रोजगार निर्माण झाल्याचं यात म्हटलं आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये कृषी क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधींमध्ये 19%, उत्पादन क्षेत्रात 15% आणि सेवा क्षेत्रात 36% वाढ झाल्याचं या आकडेवारीमधून स्पष्ट होत असल्याचं यात म्हटलं आहे. नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची तयारी सुरू आहे. कर्तव्य पथावर संरक्षण दलाच्या सैनिकांकडून संचलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान प्रजासत्ताक दिन संचलन आणि बीटिंग रिट्रीटसाठी तिकिटांची विक्री आजपासून सुरू झाली. आमंत्रण .mod.gov.in या संकेतस्थळावरून किंवा आमंत्रण ऍपवरून थेट तिकीट खरेदी करता येतील.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आदिवासी विकास विभागाच्या 3 दिवसीय राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या शुक्रवारी दिनांक 3 जानेवारी रोजी 11 वाजता पोलीस मुख्यालय पोलीस लाईन टाकळी इथल्या मैदानावर होणार आहे. या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या महासंग्रामात राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळेतील 1917 आदिवासी खेळाडू क्रीडा कौशल्य आणि नैपुण्य दाखवणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके राहणार आहेत. यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री अॅडव्होकेट आशिष जयस्वाल, मृदा आणि जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहतील. दरम्यान आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त दिगंबर चव्हाण यांनी शाळांच्या सहभागाबद्दल माहिती दिली.
राज्यातील आदिवासी विकास विभागातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासोबतच वैयक्तिक विकासासाठी शारीरिक व मानसिक व बौद्धिक विकासाला चालना मिळावी यासाठी आपण प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळे खेळाचे प्रशिक्षण देतो. तिथं प्रशिक्षित शिक्षक सुद्धा राहतात आणि प्रत्येक शाळेतून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या चमूची वेगवेगळ्या खेळ प्रकारानुसार संघ तयार केल्या जातात आणि प्रत्येक शाळा सुरुवातीला केंद्र स्तरावर या खेळांमध्ये सहभागी होतात.
राज्यातील नागपूर, नाशिक, ठाणे आणि अमरावती या चार विभागातील खेळाडू 3 ते 5 जानेवारी या कालावधीत राज्यस्तरावर आपल्यातील क्रीडा गुण प्रदर्शित करतील. 14 ते 17 आणि 19 वर्षे वयोगटातील खेळाडू कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक तसंच लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे आदी वैयक्तिक खेळात झुंजणार असल्याची माहिती आदिवासी उपायुक्त दिगंबर चव्हाण यांनी दिली. यंदाचा खेलरत्न पुरस्कार ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी नेमबाज मनू भाकर आणि विश्वविजेता बुद्धिबळपटू डी गुकेश यांच्यासह 4 खेळाडूंना जाहीर झाला आहे. पॅरा अॅथलीट प्रवीणकुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत यांनाही खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झाले आहेत. पॅरा जलतरणपटू मुरलीकांत राजाराम पेटकर आणि अॅथलेटिक सुचा सिंह यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आज पुरस्कार विजेत्यांची नावं जाहीर केली. राष्ट्रपती भवनात 17 जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केलं जाईल. केंद्रीय क्रीडा मंत्रालयातर्फे देण्यात येणाऱ्या क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी यंदा ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू डी कुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह, पॅरा अॅथलीट प्रवीणकुमार यांची निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. स्थानिक खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळी गाठता यावी या हेतूनं सुरु करण्यात आलेल्या खासदार क्रीडा महोत्सवात चमक दाखवणारे खेळाडू पुढे देशाचा गौरव उंचावतील असा विश्वास खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. 7व्या खासदार क्रीडा महोत्सवाच्या तारखांची घोषणा रेशीमबाग इथल्या सुरेश भट सभागृहात आयोजित सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. 7व्या खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन 12 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत होईल अशी घोषणा आयोजकांनी केली. यंदा 61 खेळांच्या आयोजनासाठी 73 क्रीडांगणांची व्यवस्था राहणार आहे. महोत्सवात 2900 चमू 80,000 खेळाडू खेळताना दिसतील. विजेत्यांना 1.5 कोटी रुपयांचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील. आमदार प्रवीण दटके, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार नागो गाणार, माजी नगरसेविका श्रद्धा पाठक यांच्या हस्ते 61 खेळांच्या क्रीडा संघटनांना महोत्सवाचे ध्वज प्रदान करण्यात आले. यावेळी पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक तसंच विजेत्या खेळाडूंचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते गौरव करून त्यांच्या कामगिरीसाठी कौतुक करण्यात आलं. मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास बीड जिल्ह्याच्या बाहेर करावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणात पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली. हवामान. विदर्भात पुन्हा किमान तापमानात घट जाणवत असून आज सर्वात कमी किमान तापमान नागपूर इथं 8.8 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं तर गोंदिया इथं 9.8 आणि भंडारा इथं 10 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उर्वरित जिल्ह्यामध्ये तापमान 11 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. अकोला इथं कमाल तापमान 31.8 इतकं नोंदवण्यात आलं आहे. आगामी काही दिवस हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. मागील काही दिवस ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ झाली होती परंतु आता पुन्हा विदर्भात थंडी परतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची प्रधानमंत्र्यांनी केली प्रशंसा आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमानात घट नागपूरचा पारा 8.8 अंश सेल्सिअसवर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.